सर्व माता पिता बंधु भगिनी आणि मित्रमैत्रिणी जय भारत जय जगत सीजन टू चहा एपिसोड 7 मी सातही दिवशी पाहतोय की आपल्या शिस्तीनुसार ठरलेल्या वेळी मी आलेलो असतोय व्यासपीठावर. हे व्यासपीठ असतं, हे संस्कृतीने फार विचारपूर्वक ठरवलेलं नाव आहे व्यासपीठ. सर्व ज्ञान एकत्र करणारा गुरूंचा गुरु, तेव्हा त्याला वंदन करून यायचं असतं वर म्हणून मी येतो. इलाज नाही म्हणून समोरचे काही जण उभे राहतात आणि मग मी पाहतोय की मी नमस् ही पद्धत नमस्ते, ती पण आपली भारतीय खास नमस्ते. माझ्यातलं ईश्वरत्व तुमच्यातल्या ईश्वरत्वाला प्रणाम करत आहे, एवढं सगळं त्या नमस्तेमध्ये येतं. माणसामाणसातलं समानतेचं नातं म्हणून मी हे ठरवू नये, हे ग्रामरसुद्धा की नमस्ते. मग मी सांगतो बसा आणि मी सातही दिवस पाहतोय की मी बसा सांगून मुलं ऐकत नाहीत. इकडं पूर्णाताईंनी सांगितलं बसा की बसतात, याला म्हणायचं स्त्रीवाद. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे स्त्रीच्या दृष्टिकोनातनं पाहणे किंवा विषय समजावून घेताना मध्यवर्ती स्त्रीला ठेवून किंवा पर्स्पेक्टिव्ह काय अर्थ होईल, इंटरप्रिटेशन त्याचा अन्वयार्थ लावायचा आहे तर घटना तीच, प्रसंग तोच, पण तिकडे पाहण्याचा एक पुरुषाचा म्हणून अँगल दृष्टिकोन असू शकतो, तर तसा तिकडे पाहण्याचा एक स्त्रीचा पण दृष्टिकोन असू शकतो. स्त्रीवाद म्हणजे काही इझम नाही आहे कुठला, किंवा स्त्रीवाद नावाची कुठली तरी बुवा आयडियॉलॉजी आहे किंवा राईट आणि लेफ्ट आणि राईट ऑफ द सेंटर लेफ्ट ऑफ द सेंटर किंवा तिचं एक राष्ट्रवादी इंटरप्रिट, हे म्हणणारे म्हणतील माहिती आहे मलाही, पण अशा अर्थाने ती आयडियॉलॉजी नाही आहे. तो विषय एखादा समजून घेताना स्त्री मध्यवर्ती असल्यास किंवा तो विषय स्त्रीच्या जाणीवेतून समजावून घेतला जातोय तर कसा दिसेल, ह्याला म्हणायचं मुख्यतः स्त्रीवाद. तर मग पूर्णाताईंनी पण आता म्हणून झालं की चाणक्य मंडलच स्त्रीवादी आहे, फेमिनिस्ट. कारण येणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे की चालवलं जातं ते सर्व मुख्यतः स्त्रियांच्यामुळे, स्त्रिया चालवतात. ज्या प्रमाणात चाणक्य मंडल चांगलं चालू आहे, तर मी जाहीर सांगतो नेहमी की ज्या प्रमाणात ते चांगलं चालू आहे तर ते कारण स्त्रिया चालवतात, आणि जर त्याच्यामध्ये काही उणं राहत असेल, गोची होत असेल, त्याला मी जबाबदार आहे. पण मला या विषयावर बोलताना गेल्या वर्षी पण हे बोलावं लागलं, यावर्षी पण बोलण्याची वेळ पण आली आणि मी तेवढा फटकळ आणि बिंदास्त आहे. ह्याची एक बारीकशी चुणूक तुम्ही काल परवातल्या एका ह्याला ऐकलेलीच आहे. एक इथे येण्याची तशी कोणावर खरं म्हणजे सक्ती नाही, पण अर्थातच आग्रह आहे की यायचं तर 6 म्हणजे 5 55 सुरुवात असे हजारो जण, पण आपण एका वेळी ठरलेल्या डोळे मिटून ध्यान मेडिटेशन आणि प्रथम प्रार्थना विश्वाच्या कल्याणाची. आणि हे माहिती आहे की शेवटही प्रार्थनेनी होणार प्रथम उपासना. आपण असतो हजारो बसलेले, पण जरा काही अगदी मुठभर त्यांची संवेदनशीलता इतकी ओसंडून वाहत असते की बाकी बसलेत हजारो खुशाल ते उठतात आणि असे निघून जात असतात. कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांचं. असंच देशभर ना सर्वत्र. हे व्याख्यान मला हे काय असं काय नुसतं काय भाषणबाजी नाही आहे, आणि मला अविनाश धर्माधिकारीला किंवा हे सगळे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तोंडची वाफ दौडायला उद्योगधंदा नाही म्हणून काहीतरी व्हिजन आहे त्याच्यामागे. ती अर्थात हजारो जणांना कळते ही आनंदाचीच गोष्ट आहे, पण काही मनं काही जाणीवा इतक्या खरोखरच जाड कातडीच्या असतात की काही नाही खुशाल, आपल्या देशात अजून जर राष्ट्रगीताला जातात निघून, त्याला सेक्युलरवाद म्हणतात आपल्या देशातला, किंवा समोर राष्ट्रगीत सगळे बाकीचे उभे आहेत आणि हा कोणतरी मोबाईलवर काहीतरी खेळतोय, आणि वर तो कसा हक्क आहे त्याचा, राज्यघटनेत कुठं सक्ती आहे का त्याची, सुप्रीम कोर्टाने दिलेले निकाल त्याच्यात पण म्हणले एवढी बेकार जाड. आणि तर आता आपण तर हजारो त्याच्यात काही जण, मी तर उलट म्हणतो फार कमी असतात, हे आनंदाची गोष्ट आहे की येणारे हजारो जण. सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.